ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ
سامعین پروگرام امید جو سڈ سے گڈ تہاں جو میزبان سہیل حاضر ہے سامعین منجی طرفا سب بدھن وارن ساتھین کے سلام امید ہے تمہاں سبھی خیریت سے ہوں سامعین تمہاں کے خبر ہے کہ سب کا پہری آؤں تمہاں کے پروگرام جی تفصیل بدھائندو آیا تے اچو سب کا پہری پروگرام جی تفصیل بدھو پروگرام جو آغاز ہکڑو گیت سا کندا گیت کا پو بائبل سٹوری تمہاں جی خدمت میں پیش تھندی اج بائبل سٹوری ماں محترمہ کومل اساں کے دانیل جی زندگی جے بارے بدھائندی ہن کا پو پروگرام جی آخر ماں پادری عظیم کھوکھر خداون جے الہی کلام سا پیغام پیش کندا اج ہو اساں کے بدھائندو کہ حضرت مسیح جی تعلیم نہایت سٹھی آہے تے چو ساتھیو پروگرام جو آغاز ان خوبصورت گیت سا کیوں تھا
ساتھیو پروگرام بائبل کہانی میں تہاں جی میزبان تہاں سا گڈ آہے ائیں تہاں سبھنی بدھن وارن کے سلام چوندی آہے ساتھیو امید آہے کہ تہاں سب خدا جو فضل و کرم سا خوش آہے ساتھیو اج جی بائبل کہانی جے کی ماں تہاں کے بدھائن واری آہے ہوا ہے دانیل نبی جی کہانی ساتھیو ہی کہانی جے تاں پڑھن چاہندا آہیو تا پڑھی سکندا بائبل مقدس میں پرانو عہد نامو میں دانیل جی کتاب ان جو ایک باب تا چھ باب تانی تا پڑھی سکندا تا اچو ساتھیو کہانی جا آغاز تھا کئیو ساتھیو حضرت دانیال نبی سٹھے خاندان سا ہوئیو ہی بابل جو غلام ہوئیو ایئے تھیو جڑے نبوکت نظر بادشاہ پانجے حاکمو جے سردار سپینس کے حکم ڈینو یہودی غلامن کے چونڈیو ہو شاہی نسل ایں شریف خاندان سا ہوجن ہو بے عیب خوبصورت ایں حکمت میں ماہر ہوجن ہنن میں صلاحیت ہوجے ہو شاہی دربار میں خدمت کری سکن ہو بابل جی زبان لکھن پڑھن ایں سکھائن ایں گلائن سکھن ہنن کے روزانو شاہی کھادو ڈیو ہن جی تربیت جے ٹرے سالن کھاں پو ہنن کے بادشاہ جے حضور حاضر کیو ساتھیو ہن چونڈل ہوئو مانون میں حضرت دانیال نبی بھی ہوئو پر حضرت دانیال نبی کھائن پین جے معاملے میں پانجے خدا جی حکم عدولی نہ کرن جو فیصلو کیو خدا اسپینس کے حضرت دانیال نبی تے مہربان کیو ਅਹੀਂ ਹਜ਼ਰਤ ਦਾਨਿਆਲ ਸਾਹ ਚਯੋ ਮੁਖੇ ਬਾਦਸ਼ਾਹ ਤੁੰਜੋ ਖਾਣ ਪੀਣ ਜੇ ਲਾਇ ਮੁਕਰਰ ਕਯੋ ਆਹੇ ਜੇ ਕਡੇ ਤੂੰ ਪੰਜ ਸਾਥੀਆਂ ਜੀ ਤਰ੍ਹਾਂ ਸਿਹਤਮੰਦ ਨਾ ਹੁੰਦਾ ਤ تا بادشاہ مکھے ماری چھڈندس۔ ساتھیو تڑے حضرت دانیال نبی ہن نگران وٹھ ویو جن کے ہن مقرر کیو، تا حضرت دانیال نبی ہن کے چیو ڈیدی تانی مکھے ساگ پات ائی سادو پانی دیو، تا وری منجو مقابلو بیا شاہی نوجوانن سا کرائی جو۔ جڑے وقت پورو ہویو تا ہنن نوجوانن میں حضرت دانیال نبی صحت مند ڈسن میں آیو۔ ساتھیو بادشاہ جے مقرر کردہ ٹرے سالن کھا پو حکم ڈینو ہن مانوان کے کھنی اچو جن کے ٹرے سالن تانی اسا سنبھالیو، تا جڑے ہو حاضر تھیا تا حضرت دانیال نبی ہن کے ونیو تا ہو پانجے دربار میں ہن کے رکھیو۔ ساتھیو نبوکت نظر بادشاہ سون جو ایک وڈو بت ٹھایو ائی ہن بت کے میدان جے وچ رکھیو تا مانو ہن کے ڈیسی سجدہ کین۔ ساتھیو ان پانجے سب ناظمین حاکمن سردارن ائی مشیرن کے حکم ڈینو ہن مورت جے اگیا سجدہ کین ائی فرمایو ہن سبنی کے چئی چھڈیو جڑے مانو ساز جی آواز بدھن ہن سون جی مورت جے سامو جے کو بادشاہ ٹھائی آہے کیری سجدہ کین، جے کو سجدہ نہ کندو ہن کے بہا جی بھٹی میں اچھالندو۔ ساتھیو حضرت دانیال نبی ہن مورت جے اگیا سجدہ کرن سا انکار کیو ائی حضرت دانیال نبی بادشاہ کے چیو ماں پانجے خدا جی عبادت کرن وارا آہیا، ماں ہن مورت جے اگیا کون جھکی سجدہ کندو۔ ساتھیو بادشاہ کاوڑ میں اچی ویو ائی ہن پانجے حاکمن کے سڈاریو ائی چیو جے کی سزا ماں مقرر کئی آہے ان جے مطابق دانیال کے بھاجی بھٹی میں اچھالی چھڈیو۔ حضرت دانیال نبی بادشاہ کے چیو اے بادشاہ مجھے خدا میں گھنی طاقت آہے ائی ہو قدرت رکھندو آہے ائی ہو مکھے ضرور بچائندو۔ ساتھیو ایں تھیو جڑے حضرت دانیال نبی کے اچھالیو تا اچھالن وارا مانو بھاجے سیک سا مری ویا، پر حضرت دانیال نبی کے کچھ نہ تھیو۔ ایہو ڈیسی بادشاہ حیران تھی ویو تا واقعی دانیال جے خدا میں گھنی طاقت آہے ہو ہن کے بچایو آہے۔ ساتھیو حضرت دانیال نبی کے بادشاہ نازمی مشیرن سردارن تے مقرر کیو ائی چیو اج کھا تہا سبنی دانیال جی گال کے منجندا۔ ساتھیو اج جی بائبل کہانی کے اسا اتا کاہے ختم کنداسوں۔ ساتھیو ایر وقت آہے کہ اسا خداون جی ستائش میں ہکڑو گیت بدھوں۔
روزانو ایڈوینٹسٹ ورلڈ ریڈیو 24 کلاک جو پروگرام دکن ایشیا جلائے اردو پنجابی سندھی پشتو अंग्रेजी आई बी जबानन में पेश हुंदो आहे। सेहत, मतवाजन खाधो, तालीम, खानदानी जिंदगी बाइबल मुकद्दस के समझन जे लाए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुद्धो। ये रेडियो ताजी फिकर कंदो आहे। सामिन, असा के खत लिखन जे लाए सिंधी सर्विस जो पतो नोट कयो। इंचार्ज प्रोग्राम उम्मीद जो सड, पोस्ट बॉक्स नंबर 77, हैदराबाद, पाकिस्तान। अचो साथियों, हियर क्लामे मुकद्दस बुधंदासू।
प्रोग्राम है अमीर जसड। प्रोग्राम से गड आया पादरी अजीम खोकर। तमाम सब भारन के अजीजन के सलाम पेश कर आया। सामिन, उम्मीद कंदा हूं तहां सब खुश होंदा। दुआ कंदा तहां अल्लाह से तहां जी हर वक्त तहां जी रहनुमाई करे, तहां के खुश रखे। तो सामिन, अचो तो अज जो वेलो थे वे कि असा तहां के रब साईं जे कलाम मां, जेको रब साईं जो मुंह जो निकल कलाम आहे, हुन मां तहां के पढ़े बधायूं। सा अचो सामिन, अज जी सब खां अग मां असा मरकज़ी ख्यालात ॾिसंदासूं त असां जो मरकज़ी ख्यालात कहिड़ो आहे। मरकज़ी ख़्यालात खां असां हज़रत ईसा मसीह खे हुन जी शख़्सियत जे बारे या हुन जी तलीम जे बारे या हुन जी जेकी बि हुन 35 साल उमिरि गुज़ारी हुन जे दौर मां हुननि छा कयो, इहा असां ॾिसंदासूं। हुन जी तलीम जे बारे ॾिसंदासूं, हुन कहिड़ी तलीम ॾिनी आहे या हुन में या ॿियनि नबियनि जी तलीम में कहिड़ो वाज़ियो फ़र्क़ु आहे। हुननि इहा चयो की मां शरीयत खे चेंज करणु कोन आयो आहियां या मटाइण कोन आयो, बल्कि मां हुन खे शरीयत खे पूरो करणो आहियां जेको रहिजी वई आहे। समुझ, अॼु असां इहा ॾिसंदासीं की हज़रत मसीह आहे छा, जेको लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुया या हुन जी जेको ज़ुबान सां निकिरंदा हुया, हुन में अहिड़ी कहिड़ी ताक़त या कुदरत हुई जंहिं उन्हनि सां इलाही माण्हू शफ़ाई पाईंदा आहियूं। त असां अॼु जे हवालनि सां इहा ॾिसंदा आहियूं या हुन जी हुननि जहिड़ा में जहिड़े शख़्स खे बि मिलिया, जहिड़ा थिया, हुन खां इहा ई ख़बर पई की हीउ असांजो पंहिंजो आहे, या जहिड़े शख़्स मां बि मिलियो हुन खे सादे लफ़्ज़नि में या जीअं साफ़ शफ़ाफ़ तलीम ॾिनी हुई। त हुननि चयो की जेॾी महिल बि हुननि खे ॾिसी आहे त हुन जे पोयां भीड़ भीड़ हुई आहे। त यका माण्हू जेको तलीम जा प्यासा हुया, यानी की शरीयत जा प्यासा हुया, उन्हनि खे उन्हनि जी ॻाल्हियुनि जो ॾाढो प्यारु ईंदो हुयो। मसीह खे बि हुननि ते ॾाढो तरस ईंदो हुयो की मां हिननि खे कुझु ॿुधाईंदा आहियूं। त सामिन, अचो त अॼु ॾिसंदासीं की उन्हनि पंहिंजी तलीम मां हज़रत मसीह, हज़रत ईसा मसीह जेको असांखे ॿुधो, त हुन साइंस खे कॾहिं बि एतिरो तलीम न ॾिनी हुई। मथे महीने या मथे साल इहा थींदो, या हुननि कॾहिं बि न पंहिंजी ज़बान सां इहो लफ़्ज़ निकिरो। जॾहिं बि हुननि कमु कयो आहे पंहिंजे तरीक़े सां, पंहिंजी क़ाबिलियत सां, पंहिंजे तौर तरीक़े सां, या पंहिंजी ज़िंदगी मां जेको बि हुन वटि हुयो, हुननि माण्हुनि जे लाइ या कलिसिया जे लाइ या पंहिंजे शिगिर्दनि जे लाइ या सॼी अवाम या ख़लक जे लाइ कयो आहे। हुननि पंहिंजी ज़िंदगी बि ही इते ताईं की पंहिंजी ज़िंदगी जेको आहे उहो बि ॿिए जे लाइ सर्फ़ करे छॾी आहे, ॿिनि जे लाइ ॾेई छॾी आहे, असांजे लाइ ॾेई छॾी, गुनहगारनि जे लाइ ॾेई छॾी आहे। हिननि ॻाल्हियुनि खे ॾिसे की मसीह जी तलीम में वाज़ियो फ़र्क़ु थी वियो की मसीह या जॾहिं आया आहिनि हुननि इंसान जी बहितरी जे लाइ कयो आहे। जिथे बि ॾिसो, जेॾी महिल बि ॾिसो, जहिड़ी शाम ॾिसो, हुननि पंहिंजे तरीक़े सां जेको मथां हुनखे आसमान खां तलीम मिली, उहा ई तलीम हुननि पंहिंजे चाहन वारनि ते इहा निशावर करे छॾी आहे। त अचो सामिन, अॼु असां ॾिसंदासीं की हुननि अॼु जेको सुनहरी ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॿ टे मिंट जेको बि असां वटि आहिनि, असां हुन ते ॻाल्हि ॿोली कंदाऊं, त ॾिसंदाऊं की असां हिननि ॻाल्हियुनि में छा मिलंदो आहे। हज़रत ईसा मसीह जेको बि तलीम ॾिए थो, उहा हुन में वॾो अख़्तियार हुयो, अख़्तियार सां ॻाल्हि कंदा हुया, यानी की अमल दरामद बि हुन ते ई थी वेंदो हुयो। जेॾी महिल कंहिंखे चवंदो उथ, घुड़ी महिल उथी वेंदो, जंहिंजो चयो तुंहिंजे गुनाह माफ़ थी विया, उन महिल ई उनजो गुनाह माफ़ थींदा। जेके अंधे खे अखियूं ॾिने त हुननि खे चयो वञ, तुंहिंजी अखियूं हाणे सुठियूं थियूं आहिनि, तोखे अखियुनि मिली आहिनि, या लंगड़े खे चयो हल त हू हलण जहिड़ो थी वेंदो। अचो या ॾिसूं था की हीउ सभु कुदरत हज़रत मसीह मां किथां आई, कंहिं मोकिली। आख़िरी ज़माने में बाइबल में लिखियलु आहे की आख़िरी ज़माने में बाप पंहिंजे बेटे जे मार्फत कलाम कंदोसि। अॼु जो कलाम जेको बि हुननि ॾिनो, असांजी समझ में या माण्हुनि जी समझ में पोइ बि न आई आहे। हज़ारनि सालनि सां इहा असां ॾिसियो आहे की हज़ारो माण्हुनि बे तरीक़े सां पंहिंजा पंहिंजा ख़्यालात जेको आहे कलाम जे मरतबे खां बधायो आ कि कलाम इहा चवे थो, वरी माण्हू हुननि खे वसारे छॾंदा। लेकिन छा आहे कि अलाई अरसा गुज़री वियो आहे या 2000 साल मथे थी विया आहिनि, उन जी तलीम अॼु बि बरक़रार आहे। उन जो चवन, उन जो गलान, उन जो जेको बि उन्हनि जी मुंहं सां ॻाल्हि निकिरी, उहा अॼु बि क़ाइमु आहे। जेकर असां हिननि ॻाल्हियुनि खे ॾिसूं त अॼु असां जेको इहा मर्कज़ी हवालो जेको असांजो आहे, असां तव्हां हुन में पढ़ी ॿुधाईंदासूं, ऐं उहा आहे बाइबल मां असां नया ड्रामा खे अॼु ॾिसंदासूं। त हुन में असां मती पंज बाप, त हुन जो हिकु आयत खां टे ॾह ताईं पढ़ंदासीं। या अॼु असां ॾिसूं त अॼु हज़रत ईसा मसीह पंहिंजे मुंहं सां छा पियो ॿुधायो। लिखियलु आहे उते, ईअं लिखियलु आहे, मुबारक उहा आहे जो दिलि जा ग़रीब आहिनि, छला आसमान जी बादशाही उन्हनि जी आहे। सामिन अचो त असां ॾिसूं त दिलि जा ग़रीब त इहा भुली एतिरी सुठी ॻाल्हि न आहे, पर हज़रत मसीह छो चयो कि जेको उहा मुबारक आदमी आहे जेको दिलि जा ग़रीब आहिनि, छा जा आसमान जी बादशाही उन्हनि जी आहे। त अचो हिन थोरी देरि सां तूं ॾिसंदसि कि हिन में कहिड़ी उहा ॻाल्हि आहे। दिलि जा ग़रीब हुअणु या असां दुनियादारनि जा लाइ बुरी आहे कि तूं कहिड़ो किनो आहीं, या असां हिकु ॿिए खे चवंदा आहियूं कि तव्हां दिलि जा ग़रीब आहे, तव्हां जे लाइ कुझु बि न आहे दिलि में। लेकिन मसीह इहा चवंदो आहे कि जेका जहिड़ा दिलि जा ग़रीब आहिनि उहे आसमान खे ॾिसंदा। आसमान जी बादशाही आहे हुनजी, ऐं वॾो रुतबो आहे, वॾो हज़रत मसीह पंहिंजे ज़बान में जेको असांखे सेखारे पियो कि मुबारक उहा आहे जो दिलि जो ग़रीब आहिनि। दिलि जा ग़रीब मसीह पंहिंजी तलीम में ईअं ॾींदो आहे कि उहा माण्हू जे बे ते रहम कंदो आहे, या जंहिंजे दिलि में रहम आहे, या जंहिंजे दिलि में हलीमी आहे, या जंहिंजे दिलि में कुफर न आहे, उहो अलाह साईं सां ड्रुजंदो आहे, या अलाह साईं जे चवनि ते ॻाल्हियुनि ते अमल कंदो आहे, उहा ई आहे दिलि जो ग़रीब माण्हू। बे जे लाइ हुन वटि आहे टाइम। असां जीअं हज़रत मसीह बे जे लाइ सभु कुझु करे छॾियो आहे, पंहिंजे लाइ कुझु बि न कयो, पंहिंजी टाइम मां बे पंहिंजे टाइमनि में बि ॿिए खे ॾेई छॾियो। जेॾी महिल असां हिते हिकु ॿिए खे माफ़ कंदा आहियूं, या हिकु ॿिए जे ते रहम कंदा आहियूं, या हिकु ॿिए ते असां तरस खाईंदा आहियूं, हज़रत मसीह असांखे इहा चयो की हर तरीक़े लिहाज़ सां उन्हनि इंसान जी निजात जे लाइ कमु कयो। असां हिकु ॿिए जे लाइ कमु कंदा आहियूं त असां दिलि जा ग़रीब थी वेंदा आहियूं। या मसीह जी दिलि जो ग़रीब हुअणो बुरो न आहे, हज़रत मसीह जी तलीम सां इहा लॻे थो दिलि जो जंहिंजो ग़रीब आहे, मुबारक आहे छा जे लाइ आसमान खे उहा ई उन जी वार उहे वारस थींदा हुननि जा। त अचो इन ॻाल्हि खे असां अॼु ॾिसियो आहे कि मुबारक उहे आहिनि या हुनजी ॻाल्हियुनि खे मञंदो आहे त उहो दिलि जो ग़रीब आहे, उहो ॿिन जे लाइ सोचंदो आहे। ही अॼु असां इहा ॾिसो आहे कि हज़रत मसीह चयो आहे कि जंहिं बि मुंहिंजी तरीम जो जहिड़ो अमल कंदो, उहो पंहिंजे घर खे चटाण जे मथां ठाहींदो या जबल जे मथां ठाहींदो। आंधियूं ईंदियूं, तूफ़ान ईंदियूं, कहिड़ी बि मुसीबत इंसान ते ईंदी आहे त उहो कॾहिं बि कोन किरंदो आहे। हिन जे लाइ हज़रत मसीह चवे पियो कि मुबारक उहा आहे जो दिलि जा ग़रीब आहिनि, छा ला उहा आसमान जी बादशाही उन्हनि जी आहे। त अचो सामिन, अॼु ॿिए हिकिड़ी आयत असां इहा पढ़ी आहे कि असां हिन में ॾिठो आहे कि दिलि जा ग़रीब हुअणु बुरो न आहे, मसीह जे चवण खां मुताबिक़ बुरो न आहे। लेकिन जेकर असां हुन जी तलीम ते हलूं, हिकु ॿिए ते तरस खायूं, हिकु ॿिए ते ॻाल्हि मञूं, हिकु ॿिए अॼु जेको असां वटि कुझु घुरंदो आहे त असां हुनखे ॾींदा आहियूं, त असां दिलि जा बुरा न आहियूं। ठीकु आहे, दिलि जा बुरा उहो हूंदा आहिनि जंहिं वटि सभु कुझु हूंदो आहे त उहो न ॾींदो आहे त पोइ उहो दिलि जा ग़रीब आहिनि। लेकिन असां जेको बि असां वटि आहे असां हिकु ॿिए खे ॾींदा आहियूं त असां दिलि जा ग़रीब न आहियूं। ॿिए चौथी हथ में ईअं लिखियलु आहे, मुबारक उहा आहिनि जो ग़मगीन आहिनि, छाला उहा तसली पाईंदा। समिन अचो त इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि इन ॻाल्हि में मुबारक उहा आहे जेको ग़मगीन आहिनि, जेको हिन दुनिया में ग़मगीन आहिनि, परेशान आहिनि, उलझन में फाथा पिया आहिनि। अलाह साईं असांखे पंहिंजी शरीयत ॾिनी आहे, ही हुन असां त इहा न चया हुआ कि तव्हां हिन खे लाज़मी जेको तव्हांखे इहा आहे साईं कि लाज़मी करणो आहे। लेकिन इंसान में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि रखी आहे कि हुननि पंहिंजे तरीक़े सां इंसान खे पंहिंजी अक़ल ॾिनी, माना के चॉइस करण जी हिमत ताक़त दिमाग़ ॾिनो आहे कि असां पंहिंजे इंतिखाब करे सघूं था। लेकिन असां जेकर चवण न कंदा आहियूं त असां पाण ई पंहिंजे कमनि में फाथी वेंदा आहियूं, या एॾा कम करे वेंदा आहियूं कि हुन में असां परेशान थी वेंदा आहियूं, ग़मगीन थी वेंदा आहियूं, एॾी परेशानी अची वेंदियूं आहिनि कि असांजी हयाती ख़तमु थी वेंदी आहे, कि उहा ॻाल्हि ख़तमु न थींदी आहे, उहा ग़म ख़तमु न थींदा आहिनि। छा जे लाइ पोइ बि असांजे लाइ तसली आहे। हज़रत मसीह चवे पियो कि मुबारक उहा जो के ग़मगीन आहे, छा ला उहा तसली पाईंदा आहिनि। यस मसीह हज़रत मसीह पंहिंजे लफ़्ज़नि में चयो, मां तव्हांजे सभु आंसू पुछंदा आहियूं, तव्हांजे आह नारा कॾहिं हुते कोन थींदा, ऐं तव्हांखे तसली मिलंदी, तव्हां मुंहिंजे हथनि में हूंदा, तव्हां सभिनि खे अलाह साईं पंहिंजे पनाह में रखंदा। त अॻे असां इहा ॾिसंदा, मुबारक उहा जो रास्तबाज़ी जा बुखियाऊं प्यासा आहिनि, छा ला उन्हनि खे हला उन जो असूदा थींदा, यानी कि असूदा थी वेंदा। मुबारक आहिनि जेका जेको रास्तबाज़ी ख़ुदा जी रास्ती उहा शरीयत जेको असांखे मिली आहे मसीह जे ज़रिए, हज़रत मसीह जे ज़रिए असांखे मिली आहे, असांखे चयो वियो आहे की इहा करणो आहे। जेका असां हुन जा बुखिया न आहियूं, असां हुनखे तलाशी कोन कंदा आहियूं या असां हुनखे मञंदा न आहियूं त असां बुखिया न आहियूं। इहा वॾी ॻाल्हि ॾुखी आहे की असां वटि एतिरो टाइम ई न आहे की असां रब साईं जी ॻाल्हियूं ॿुधूं या पंहिंजे जेको बि असां पिया पादरी आहिनि ॿिए टाइप जा माण्हू आहिनि जेको असांखे इहा रब साईं जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, असां वटि टाइम ई न हूंदो आहे की असां हुननि जी ॻाल्हियूं ॿुधूं। उहा असांखे रब साईं जो कलाम खोले ॿुधाईंदा आहिनि, पर असां वटि न आहे टाइम। लिखियल आहे मुबारक उहा आहिनि जेको रस्तबाज़ी जा बुखिया ऐं प्यासिया आहिनि। कंहिं असां आहियूं, असां पंहिंजे ॾिसूं, पंहिंजे पाण खे थोरो ॾिसूं, ख़्यालु कयूं की असां वटि ख़ुदा जी ॻाल्हियूं ॿुधण जो आहे टाइम, या जेॾी महिल असां ॿुधंदा आहियूं त पोइ अमल कंदा आहियूं, जेॾी महिल अमल थींदो आहे त पोइ असां बुखिया प्यासा हूंदा आहियूं। त समय अचो असां ॿी ॻाल्हि खे हिकिड़ी खे ॾिसंदमि, जेको सत आयत में लिखियल आहे। मुबारक आहिनि जो रहम दिल आहिनि, इहा रहम दिल उहा ई आहे जेको मां मथे पढ़े वेंदो आहियां की मुबारक उहा जेको दिल जो ग़रीब आहिनि। ठीकु आहे, इहा बि उहा ई उन्हनि ॻाल्हियुनि में अची वियो आहे का मुबारक उहा जो रहम दिल आहे जेको पंहिंजे दिल मां रहम रखंदो आहे, ॿिए जे लाइ रहम रखंदो आहे, या ॿिए जी मुसीबत खे ॾिसे पंहिंजे दिल खे तकलीफ़ ईंदी आहे, या जेको पंहिंजे ॿिए खे बर्दाश्त कोन करे सघंदो आहे की ॿिए जी मुसीबत खे हू बर्दाश्त न कर, जेको बि हुन वटि हूंदो आहे उहो ॿिए खे ॾेई छॾंदो आहे। जीअं यसु मसीह जी ज़िंदगी में सभु कुझु हुआ, लेकिन हुननि असांजे लाइ ई सर्फ करे छॾियो, असांखे ॾेई छॾियो, असांजे उन्हनि पंहिंजे हर हिकु शइ हिते ताईं की उन खून बि जेको हुयो असांजे लाइ विहारी छॾियो, ॾेई छॾियो, स्लीप ते चढ़ियो असांजे लाइ, पोइ बि उन्हनि पंहिंजे बाप सां रिक्वेस्ट की कि हिननि खे माफ़ करे छॾियो। इहा कोन था ॼाणनि, इहा आहे रहम दिली, इहा आहे ॿिए जे लाइ कुझु करिणो। हज़रत मसीह चवे पियो उहा रहम दिल आहे माण्हू जेको ॿिए जे लाइ कुझु कंदो आहे। छा जे लाइ लिखियलु आहे की मुबारक उहा जो के रहम दिल आहे हुन जे मथे बि रहम कयो वेंदो। जेका अॼु असां रहम कंदा आहियूं त हू हुन ते बि रहम जेॾी महिल आख़िरत ईंदी या अॻे असां वटि हज़रत मसीह जो मोटी ईंदा त पोइ असां ते बि रहम थी वेंदो। अचो सामिन असां हिकिड़ी ॿिए आयत हिकिड़ी ॾिसंदा, अठ आयत खे ॾिसंदा। लिखियलु आहे मुबारक उहा आहे जो पाक दिल आहे, छा ला उहा ख़ुदा खे ॾिसंदो। इहा ॻाल्हि थोरी मनन में मुश्किल थी अचे की मुबारक आहे जो पाक दिल आहे। दिल खे पाक रखणो वॾो ॾुखियो कमु आहे। जॾहिं इंसान जी हयाती में गुनाह अची वेंदो आहे या गनाह इंसान खे सख़्तु करे छॾंदो आहे, गनाह एॾी मर्ज़ आहे की जे पोइ कॾहिं टाइम मिलियो त हयाती रब साईं रखे त हिन ॻाल्हि ते वधीक ॻाल्हि कंदा, लेकिन गुनाह ईंदो या दिलि में ईंदो आहे त दिलि सख़्त थी वेंदी आहे। दिलि ॿिए माण्हुनि जी या पादरनि जी या वॾे माण्हू आलमनि जी ॻाल्हि कोन ॿुधंदो आहे, उहो पंहिंजी हलाईंदो आहे। जॾहिं बि इंसान खे मुसीबत ईंदी आहे त पोइ असां ख़ुदा वटि ईंदा आहियूं या ख़ुदा खे यादि कंदा, ॿ टे मिंट जे लाइ कयो वरी पंहिंजे रस्तनि ते मोटी वेंदा आहियूं। लेकिन हिते लिखियल आहे मुबारक आहे जेकर असां पाक न हूंदा या पाक दिलि असांजा न हूंदा आहिनि त पोइ असां रब साईं खे कोन ॾिसंदा आहियूं, न रब साईं असांखे नज़र ईंदो आहे। क्योंकि छा जे लिखिया की हर निगाह पाक हुजे ऐं ख़ुदा पकीज़गी में इंसान खे पसंदि कंदो आहे, ऐं जेको पकीज़गी खे पसंदि कंदो आहे उनजो माण्हू बि, उनजो चवण वारो बि, जेको उन मञण वारो आहे, उहा सभु पकीज़गी में हूंदा आहिनि, त वरी असां रब साईं खे ॾिसी सघूं था। ईअं पकीज़गी खां बग़ैर असां रब साईं खे कोन ॾिसी सघंदा आहियूं। ठीकु आहे, इहा त आहे अॼु जो कलाम जेको असां तव्हां सभिनि खे पढ़ी ॿुधायो, त हिकिड़ी अठ आयत खां पढ़ी आहे त हाणे छा ला उहो ख़ुदा खे ॾिसंदा, जेका असांजो पाक दिलो त असां ख़ुदा खे ॾिसी सघंदो, न त असां इहा आसरो न रखियूं। असां नई आयत खे पढ़ंदासीं, लिखियल मुबारक उहा आहे जेको सुलह कराईंदो आहे, छा ला उहो ख़ुदा जा बेटा कहलाईंदा। इहा ॻाल्हि असांखे तजर्बे में जेको हज़रत मसीह पंहिंजे तजर्बे मां ॿुधाई, असां ख़ुदा सां परे थी विया ऐं ख़ुदा जी चवण या उन जे अमलनि ते हुकुम कोन कयो, पोइ बि असां पाण पंहिंजे ख़ुदा ऐं पंहिंजे दरमियान भित रखी आहे की जे असां ठही छॾिया, असां हुन पासे कोन वञी सघूं या ख़ुदा असां वटि कोन अची सघिया। लेकिन छा आहे की हिन ॻाल्हि खे असां ॾिसंदा की जेॾी महिल हज़रत ईसा अल मसीह स्लीप ते चढ़ियो त हुननि असांजी सुलह कराई, ऐं ख़ुदा जो पुटु हुयो ऐं ख़ुदा खे जो मञण वारो हुयो, ख़ुदा खे बाप चवंदो हुयो, त हुन इते बि लिखियल मुबारक उहो आहे जो सुलह कराईंदो आहे, छा ला उहा ख़ुदा जा बेटा सदाईंदा। त इहो अचो सामिन, जे असांखे खुदा जो बेटो सदानो आहे असां सुलह करायूं हिक बे जे इते ॻाल्हियूं हुते न कयूं हुते जी ॻाल्हियूं हिते न कयूं हिक बे जी चुगली न कयूं बे एप जॉइन न कयूं हिक जा ते वेही हिक जा ते खाए पियूं ईअं ई समझो के जेको ॿाहिर खां माण्हू आहे इहा समझे के असां हिकु आहियूं त अचो सामिन अॼु जे असां जेको पढ़ियो आहे ॿुधियो आहे हिन जी ॻाल्हियुनि ते असां गौर कंदा आहियूं त छा असां हज़रत मसीह जे चवनि ते अमल कंदा आहियूं हिकड़ी अॼु ॾह आहे त असां जेको आहे पढ़ंदी आहे उहा अॼु आहे त ॾिसूं मुबारक उहा जो रास्तबाज़ी खां सबब सां सताया विया आहिनि छाला आसमान जी बादशाह उन्हनि जी आहे अचो अॼु असां ॾह खे वरी ॾिसंदासीं त हुते लिखियल आहे मुबारक उहा आहे जो रास्तबाज़ी जा बुखा आहिनि छाला आसमान जी बादशाह उन्हनि जी आहे सामिन अचो जेका असांखे आसमान जी बादशाह जी प्यास आहे या असांखे उते वञण जी जेको बि असांजी आरज़ू आहे की असां लास्ट में आख़िरत मां असांजे लाइ सुठो थी वञे त असां पंहिंजे दीन जे मुताबिक़ हलूं जेको दीन या हज़रत मसीह हज़रत ईसा मसीह असांखे ॿुधाए पियो हिन जे मुताबिक़ असांखे पंहिंजी ज़िंदगी बसर करणी आहे असां वटि एतिरो टाइम न आहे की असां रास्तबाज़ी जा बुखिया हुजूं या असां प्यासा हुजूं असांखे रब साईं जे कलाम जी प्यास हुजे या हुन जी ॻाल्हियुनि जी प्यास हुजे या असां शरीयत जा प्यासा हुजूं इहा असांखे करणु खपे आहे लेकिन असां इहा कोन कंदा आहियूं लेकिन सामिन अचो त अॼु जे कलाम में असां ॾिसो असां कहिड़ो सत मुबारकबादियूं पढ़ियूं आहिनि त हुननि में असांजे मथां कहिड़ी लॻंदी आहे या कहिड़ी खामी असां में आहे असां उहा पंहिंजी खामी खे दूर कयूं ऐं सत मुबारकबाज़ियुनि में असां शामिल थी वञूं त सामिन अचो अॼु जे हिन प्रोग्राम में मीजी सॾु मां असां तव्हां सां ख़ुशि आमदी चवंदा आहियूं ऐं वेलकम कंदा आहियूं तव्हां असांजी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो ऐं पंहिंजी हयाती ते इन्हनि खे टाइम ॾींदा आहियो की पंहिंजी तव्हांजी हयाती ते लॻंदियूं आहिनि ते तव्हांखे फ़ाइदो मिलंदो तव्हांखे हयाती वधंदी आहे रब साईं जे कलाम मां लिखियलु आहे मुबारक उहो आदमी आहे जो मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदो आहे हुन ते अमल कंदो आहे हू पंहिंजी हयाती खे कसरत सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघंदा आहिनि त अचो सामिन अॼु जेको असां पढ़ियो आहे ॿुधियो आहे या असांखे ज़हन में नशीन थी वियो आहे असां दुआ घुरूं की कलाम जेको आहे असां ज़िंदगी में आयो आहे असांखे नसीहत पज़ीर हुजे ऐं असां हिन ते हलण जी तफ़ीक़ अलाह साईं सां घुरूं ऐं मिनत कयूं की रब साईं इहा कलाम असांजे ज़हन में बोही छॾ आमीन
एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा सां प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो पियो वियो उमेद कंदा आहियूं कि तव्हां खे आज जो प्रोग्राम सुठो लॻियो हूंदो साथियो असां चाहींदा आहियूं कि प्रोग्राम खे बहितर ठाहिण जे लाइ असां खे ख़त ज़रूरु लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु पोस्ट बॉक्स नंबर 77 हैदराबाद पाकिस्तान साथियो हिक दफ़ा वरी पता ॿुधो इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु पोस्ट बॉक्स नंबर 77 हैदराबाद पाकिस्तान सामिन कल इन्हीं वक़्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा हियर पांजे मेज़बान इख्तिशाम राव के इजाज़त दियो सदाई गड़ हुंदा।